सिनेमासुद्धा संग्राम 50 जे दशक होतं ना ते इतकं म्हणजे सिनेमासाठी जगभरातल्या इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड सिनेमासाठी इतकं इन्स्पिरेशनल आणि इतकं वॉटरशेड असं हे ठरलं आहे की काय सांगू. म्हणजे पश्चिमेकडे फेदरिको फेलिनी, इंगमार बर्गमॅन, क्लॉद शॅब्रॉल, जॉ कोक्टो सारखे दिग्दर्शक जे होते ते दिग्दर्शक होते ते गाजवत होते. पूर्वेकडे तर दोन दिग्गज उदय आलेले त्यावेळेस, अकिरो कुरोसावा जपानचे आणि भारताचे सत्यजित रे. म्हणजे कुरोसावा यांचं राशोमॉन, इकिरू, सेवन सामुराई आणि रेंची अपू ट्रिलॉजी या अजरामर कलाकृती आहेत. म्हणजे आजही होतकरू काय, जाणकारसुद्धा कथाकार जे असतात ते हेच सिनेमे पाहून तिथनं इन्स्पिरेशन घेतात आणि वेगवेगळ्या पैलूंची परिपूर्ती होते त्यांची. त्यामुळे 50 जे दशक होतं ते फारच महत्त्वाचं होतं सिनेमासाठी. आणि फक्त आर्ट फिल्म्सच नाही बरं का, काही अप्रतिम व्यावसायिक फिल्मसुद्धा आल्या 50 दशकात. पश्चिमेकडे आल्फ्रेड हिचकॉकसारखे दिग्दर्शकांनी स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन, डायल एम फॉर मर्डर, रेअर विंडो, टू कॅच अ थीफ, द मॅन हू न्यू टू मच, व्हर्टिगो अँड नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट सारखे 51 चित्रपट तर मोठ्या स्टुडिओजनी, म्हणजे त्यावेळेस स्टुडिओजची चलती होती बरं का, मोठ्या म्हणजे परत जसं आता चालू झालं आहे की तुम्हाला जर सिनेमा बनवायचा असेल तर स्टुडिओकडे जायला लागतं पैशासाठी, त्यांच्याकडे जायला लागतं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, त्यांच्याकडे जायला लागतं टीमसाठी. तसंच होतं 50 दशकात. तर त्या मोठ्या स्टुडिओनीसुद्धा काही काही अप्रतिम असे कमर्शियल व्यावसायिक फिल्म्स रिलीज केल्या. सनसेट बुलवार्ड, सिंगिंग इन द रेन, स्टॅलॅग 17, द 10 कमांडमेंट्स, ब्रिज ऑन द रिवर क्वाय, ऑन द वॉटर फ्रंट, हाऊस ऑफ वॅक्स, द डे द अर्थ स्टूड स्टील, द वॉर ऑफ द वर्ल्ड्स, अ स्टार इज बॉर्न, 12 अँग्री मेन, ऑल अबाउट ईव, सम लाईक इट हॉट, रोमन हॉलिडे, अ स्ट्रीट कार नेम डिझायर आणि बेन हर, म्हणजे यासारखे चित्रपट बनवले. आणि पूर्वेकडे जर बघितलं तर मी आता हे सांगितलं तर तुला गंमत वाटेल, गॉडझिला हा ॲक्च्युली 1951 प्रदर्शित झालेला सिनेमा आहे माहिती आहे का तुला. आणि डिस्नीचा पहिला सुपरहिट सिनेमा हे त्यावेळेस डिस्नी हे दिवाळखोरीच्या विचारात होतं बरं का. सो पहिला जो सुपरहिट त्यांचा सिनेमा झाला तो 1950 पडद्यावर आलेला सिंड्रेला.